तेजस
अगर रत्ना सा रखी तेजस सतना के लिए, अगर रत्ना सा रखी सतना के लिए, लग्न होता होती सासरी जाती अगर चिमनी माजी उड़ून गेली
तेजस
माय लेकीच तेजस थोड्या थोड्या गोष्टीवरून खटकत असत माय लेकीच पदावर आईचं बी म्हणत काय म्हणत की माझी आई रडती की माझी आई रडती पदराला धरुण की माझी आई रडती पदराला धरुण अग माझी हरण चालली कळप सोडून
तेजस तेजस
वाह आणि बापाचं रघु कधी दिसत नाही बघा बापा शेवटपर्यंत नाही रडत सर्व कार्य पार पडतो पण बापाच्या डोळ्यात थेंब नसतो बाप लेकीला रडू दाखवत नाही पण बाप कुठं रडतो वाईट तो माझा बाप रडतो माझा बाप तो माझा बाप रडतो मंडप धरून तो माझा बाप रडतो मंडप धरून अग माझं हृदय मधलं काळी जातल सोडून बघा भावा बहिणीचं मी पटत नाही भाव बहिणीचं तर सारखे भांडणं असतं पण तेव्हा भाव पण काय म्हणतो तो माझा दाद्या रडतो तो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून तो माझा दाद्या रडतो गळ्यात पडून अग माझी सोन्याची भावली मला चालली सोडून सोन्याची भावली मला चालली सोडून आणि गाण्याचा शेवट ऐका अहो ज्याची होती ज्ञाना चालेली अहो ज्याची होती ज्ञाना चालेली आम्ही लावलेली माया अजवायला गेली लावलेली माया अजवायला गेली आणि तीच चिमणी सासरी गेल्यावर काय म्हणते माहिती का आग सांगना देवी माझ्या भावाला आग सांगना देवी माझ्या भावाला भावाला आई सुखी आहे ग माझ्या गावाला
सांगना देवी माझ्या भावाला तू भावाला